नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरणही मंजूर. भारत युके मुक्त व्यापार करार आजपासून लागू. या अंतर्गत मुंबईत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या विजेचं शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि नवी मुंबई विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून या अंतर्गत देशात मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी पात्र विक्रीवर 2.25-5% सवलत दिली जाईल. मोबाईलच्या स्वदेशी भागांची खरेदी केल्यास 1.5% अतिरिक्त सवलत दिली जाईल. या योजनेच्या कालावधीत अंदाजे 39,00,000 कोटी रुपयांच्या मोबाईल फोनचं उत्पादन होण्याची अपेक्षा असून 60,000 जणांना थेट रोजगार मिळणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग इसमें 62,500 करोड रुपीज का लेआउट हुआ. आप सब जानते हैं कि इन 10 वर्षों में मैसिव चेंज आया इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में. 7 गुना मैन्युफैक्चरिंग बढ़ी, प्रोडक्शन बढ़ा और 11 गुना एक्सपोर्ट बढ़ा 2014 के कंपैरिजन में. और भारत जो मोबाइल फोन इम्पोर्टर था आज नेट एक्सपोर्टर बन गया है और सेकेंड लार्जेस्ट मैन्युफैक्चरर बन गया है भारत मोबाइल फोन का.
भारताच्या सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी मंत्रिमंडळानं सेमीकॉन 2.0 मंजुरी दिली असून त्यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद आहे. आपल्या देशाला जगाच्या सेमीकंडक्टर नकाशावर स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आत्मनिर्भर भारतासाठी मंत्रिमंडळानं युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण 2026 मंजूर केलं. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी युरिया क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं हे धोरण असून आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्या उपस्थितीत आज मुंबईत या व्यापार कराराअंतर्गत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात करण्यात आली. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आणल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधीची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं दिल्लीतील लाल किल्ला आजपासून 15 ऑगस्टपर्यंत नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. स्वातंत्र्यदिन 2026 सोहळ्याच्या तयारी आणि सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या विजेचं शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय.
आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समुद्रात वाहून जाणारं पावसाचं पाणी गोदावरी तापी खोऱ्यात यावं यासाठी वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येतील आणि सुमारे 24 नवी धरणे आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. तसंच दरवर्षी पुरामुळे वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्याद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुंबईत आज बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत बदल करून नवीन मानक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. साथी पोर्टलचा प्रभावी वापर QR कोडद्वारे बियाण्यांच्या मागोवा स्रोत बियाण्यांची पडताळणी सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज नीरा नदीत विधिवत स्नान घालण्यात आलं. याआधी सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आलं. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पालकमंत्री शंभूराज देसाई मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले मकरंद पाटील आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत स्वागत सोहळा पार पडला. आजपासून पुढील 4 दिवस पालखीचा मुक्काम सातारा जिल्ह्यात असून आजचा मुक्काम लोणंद इथं आहे. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज बारामती इथं आहे. शेगावच्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचं दर्शन घेतलं. आज धाराशिव शहरात मुक्काम करून उद्या ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं अकोला इथं आजपासून राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली. याअंतर्गत आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. प्रत्येक नागरिकानं वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य समजून त्यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन आमदार सावरकर यांनी केलं. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा फड यांनी आज महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली. 19 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून विविध वयोगटातले 970 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. राज्यात बहुतांश भागात आज पावसानं हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात मिरज इथं पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक शहर परिसरातही जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात वैजापूर पैठण खुलताबाद दौलताबाद या ठिकाणीही पाऊस सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरणही मंजूर. भारत UK मुक्त व्यापार करार आजपासून लागू. या अंतर्गत मुंबईत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात. आणि नवी मुंबई विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.